रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। तो सध्या कोरोनानं संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलाय आणि बऱ्याच लोकांना याच्यामुळं अनेक मनस्ताप सहन करावे लागतायत। असंच एक मनस्ताप सहन करावा लागला होता आपली एक मराठी मुलगी आंतरराष्ट्रीय मॉडेल निकिता गोखले हिला। येत्या 25 एप्रिलला तिचं लग्नही ठरलं होतं, पण तेवढ्यात बातमी आली ती कोरोनाची आणि सगळेच जण सावधान झाले होते। सो निकिताला याच्याबद्दल नेमकं काय मनस्ताप झाला होता, तिला काय फेस करावं लागलं होतं, याविषयी डिटेलमध्ये बोलण्याकरता स्वतः निकिता आपल्यासोबत आहे। हाय निकिता, तुझं वेलकम आहे रेड एफएममध्ये। निकिता, तुला माहितीच आहे की सगळ्या जगामध्ये सध्या कोरोना धुमाकूळ घालतो आहे, तो कुठला क्षण होता ज्यावेळेस तुला या सगळ्याबद्दल कळलं होतं?
ऍक्च्युली माझा शेवटचा जो शूट होता तो मिलानला होता आणि तो 31 जानेवारीला होता आणि त्यानंतर माझे जे शूट होते ते जर्मनीत होते। सो जो फेब्रुवारी मंथ माझा जो होता तो जर्मनीचा शूट होता आणि मग मी नंतर नेदरलँडला परत येऊन नंतर इथे जे माझं लग्न होतं 25 एप्रिल साली त्यासाठी म्हणून मी इंडियात आली। मी इंडियात 23 फेब्रुवारीला आली आणि इथे जेव्हा ज्यावेळेस म्हणजे आम्ही मी एअरपोर्टला पोहोचली तर तिथे होतं की जे लोक चीन मधून आलेले आहेत त्या लोकांची एक स्पेशल रांग होती वेगळी, किंवा ज्या लोकांना ट्रॅव्हलिंग मध्ये जर ताप वगैरे किंवा खोकला वगैरे असं काहीतरी आहे त्या लोकांचं असं चेकअप होत होतं। पण त्यावेळेस मला काहीही नव्हतं, तर मला म्हणजे मला तिथून त्या रांगेत लागायची गरज नाही वाटली मी तिथून आधी। आणि त्याच्यानंतर लाईक म्हणजे मग त्या न्यूज त्यानंतर इटलीमध्येही भरपूर झालं ना, थोडस मनात म्हणजे कुठंतरी होतं की माझं इटलीवरला शूट होतं आणि होऊ शकते मला पण असं झालं असेल, पण मला म्हणजे असं काही लक्षणे दिसून येत नाहीयेत असं होतं। पण मग जसं आपल्या इकडे आलं तर त्यावेळेस जसं गावात सर्वांना माहित होतं की मी बाहेरून आली तर लोकांमध्ये एक असं बोलणं चालू झालं की म्हणजे असं त्यावेळेस काही होतही नाही कन्फर्म, पण लोकांमध्ये आजूबाजूला असं बोलणं होतं की कदाचित तिला कोरोना असू शकतो वगैरे म्हणून, तर नाही अफवा पसरल्यासारखी होती। आणि मग नगर परिषदची लोक माझ्या घरी आली आणि डॉक्टर्स आले घरी माझ्या, तर ते बोलले मॅडम तुम्ही बाहेरून परतलेत का? मी म्हटलं हो, मी 23 फेब्रुवारीला इंडियात आलेली आहे आणि मला अजून असं काहीही त्रास नाही। तरी त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही होम क्वारंटाईन म्हणून राहा, तुम्ही पळेल तोपर्यंत बाहेर पडू नका।
नगरपालिकेनं निकिताला 14 दिवसांकरता क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं आणि ती झाली पण, पण त्यानंतर काय झालं विचारतोय थोड्याच वेळामध्ये। आपल्यासोबत आज इंटरनॅशनल मॉडेल निकिता गोखले, 93.5 रेड एफएम वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।